नमस्कार मित्रांनो, छिनवाडा मोबाईल आणि करता मी योगेश आणि आमचा आजचा विषय आहे मोकळे मत हे पक्षात नाही, सरकार आणि जनता यांचे सहकार्याचे नाते आहे. सरकार आम्हाला सुविधा देते त्या ऐवजमध्ये कर सरकारने आम्हाला दिलेल्या सुविधांना रेवडी म्हणून लागते, हे नाते आता तुटत आहे. सरकार म्हणते सुविधा हवी तर पैसे हवे, पण पैसे देऊन सर्व काही मिळत असेल तर सरकार कशासाठी. आज आमच्या सोबत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे महासचिव नरेश निमजे सर जुळलेले आहेत. सर, मोबाईल वाणीकर तुमचं हार्दिक स्वागत आहे. सर,
आपलं पण मोबाईल वाणीचं खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद आपल्याला.
जी सर. सर, सरकार रेवडी रंग कोणता आहे आणि शासनाच्या योजनाद्वारे दिलेल्या ज्या सुविधा आहेत तरी रेवडी म्हणणं किती पण योग्य असं वाटते तुम्हाला सर?
नाही, हा रेवडी शब्द कुठून आला? म्हणजे रेवडी म्हणजे काय आहे? आपलं राज्य हे कल्याणकारी राज्य आहे आणि जनतेची जिम्मेदारी ही सरकारची आहे. म्हणजे सगळेच आपले पाच बोट जे सारखे नाही आहेत, त्याच प्रकारे 140 करोड जनतेपैकी सर्व काही सारखे नाही आहे. काही गरीब आहे, काही अति गरीब आहे, काही अमीर आहे. जो खालचा एकदम गरीब वर्ग आहे किंवा दुर्लक्षित वर्ग आहे त्यांच्यापर्यंत सरकारी योजनांचा त्यांनाही जगता आलं पाहिजे. त्यासाठी सरकारी काही सरकारी योजना राहते, त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच पाहिजे. आणि हे जे रेवडी आहे, हे रेवडी कल्चर म्हणजे काय आहे, ते यांनी स्वतःच्या फायद्यासाठी मतदारांचं मत स्वतःकडे खेचण्यासाठी हे रेवडी कल्चर सुरू केलेलं आहे. म्हणजे एक आमिष दाखवल्या जाते की बा आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्हाला निवडून द्या आणि आमची सरकार हे योग्य सरकार राहील. माझं असं मत आहे, काही रेवडीची गरज नाही. तुम्ही जे गरजू लोक आहे, जे गरीब आहे, त्यापर्यंत त्यांच्यासाठी ज्या योजना येत आहे त्या पाठवा. काही आता विदर्भामध्ये मेळघाट जिल्हा आहे, तिथे तर कुपोषण मोठ्या प्रमाणावर आहे, तर तिथल्या लोकांचा विकास करा. तिथे शिक्षणाची व्यवस्था नाही आहे, तिथे शिक्षण द्या लोकांना. जर तुम्ही इथल्या नागरिकांना व्यवस्थित शिक्षण दिलं जो त्याचा अधिकार आहे, शिक्षित युवकांना रोजगार दिला जो त्याचा अधिकार आहे, आणि व्यवस्थित स्वास्थ्याची सेवा तुम्ही राबवली, तर ते रेवडी कोणाला द्यायची गरजच नाही. कोणाला फ्रीमध्ये घ्यायची काही म्हणजे त्याला गरज नाही. जर तुम्ही त्याला त्याच्या हाताला काम द्याल, त्याला रोजगार द्याल, तर रेवडीची काही गरजच नाही. हे चुकीचं आहे सगळं शासनाचं. हे नवीनच कल्चर यांनी राबवलेलं आहे. हा, एकीकडे आपण म्हणतो की आपला देश बलवान होत आहे, शक्तिशाली महाशक्तिशाली होत आहे, आणि दुसरीकडे इथल्या नागरिकांना त्यांच्या दोन वेळेचं त्यांची जेवणाची सोय नाही आहे, ते आपल्या मुलांना व्यवस्थित शिकवू नाही शकत. तर हे तुम्ही कुठे नेऊन चाल राहिले या देशाला, म्हणजे हा एक मोठा प्रश्न तयार झालेला आहे.
सर, काय वाटतं की सत्ताधारी पक्ष मतासाठी मतदारावर फसवून करत आहे योजनाद्वारे? या मतदानदार योजनाची फसले आहेत असे दिसते सर.
बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे तुमचं. एक तर हे मतदाराची फसवणूक आहे आणि त्याच्या सुद्धा लक्षात नाही येत नाही. मतदार हा जो आहे 5 किलो धान्य घेऊन तो आळशी बनून राहिला, तो अलाल बनत आहे. त्याने सगळे स्वतःचे कामधंदे सोडून दिले, त्यामुळे त्याचं परिवार डिस्टर्ब होत आहे. मुलांचं शिक्षण दुरावलं जात आहे, त्यांच्या घरामध्ये भांडण तंटे सुरू झालेले आहे. हे सगळं सरकारच्या ह्या धोरणामुळे सुरू झालेलं आहे. तुम्ही पहा, आता गेल्या काही वर्षामध्ये एक असं वेगळंच वातावरण आपल्या देशामध्ये दिसू पाहायला मिळेल तुम्हाला. असं द्वेषाचं वातावरण, म्हणजे भाऊभावाला समजायला तयार नाही असं अशी स्थिती. घराघरामध्ये झगडे लावण्याचं काम ह्या सरकारने केलेलं आहे. तर हा सगळा प्रकार आपल्याला इथे पाहायला दिसून राहिला आणि याचे चित्र तुम्हाला याचे पडसाद पाहायला मिळेल. आता मणिपूरमध्ये जी हिंसा सुरू आहे, ते मैतेई समाज आणि कुकी समाज, त्याला सरकार कंट्रोलमध्ये करू शकून नाही राहिले. कारण की ही सरकार जे आहे यांना हे दंगे पेटवून कसं आपण त्याला मतामध्ये कन्वर्ट करू शकतो याकडे त्यांचं लक्ष आहे. तर हे फार घातक आहे आपल्या समाजासाठी, देशासाठी. इथल्या नागरिकांसाठी सर्वांसाठीच हे एकदम घातक आहे. तर याकडे सुद्धा आम्ही जनतेनं ह्या सगळ्या गोष्टी आता लक्षात घ्यायला पाहिजे की सरकारवर आंधळेपणाने लक्ष देऊन पण चालणार नाही. आपण मतदाता आहो, आपल्या हातात सत्तेची चाबी आहे, ते नागरिकांनी आपला वैज्ञानिक दृष्टिकोन वापरून आपली बुद्धी साबूत ठेवून त्याने आपला डोक्याने बुद्धीने व्यवस्थित विचार करून निर्णय घेतला पाहिजे की मला कोणाला मत द्यायचं आहे आणि माझं मत घेऊन हा समोरचा व्यक्ती मला गुलाम तर नाही बनवणार. आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक नेता आपल्या मतदाताला गुलाम समजतो, स्वतःचा नौकर समजतो. आणि चित्र तसं नाही, जो जनप्रतिनिधी हा जनतेचा सेवक आहे, आपण त्याला आपली सेवेसाठी आपण त्याला निवडून देतो की बाबा मी तुला निवडून देत आहे आणि माझं हे काम आहे ते तुला करावं लागणार आहे, पण तसं तर काही होतच नाही. आणि त्या व्यतिरिक्त यांनी मतदारालाही म्हणजे गुमराह केलेला आहे, त्यांना वाईट सवयी लावलेल्या आहे, त्यांना पैशाच्या सवयी लावलेल्या आहे. 1,000-2,000 रुपयामध्ये हे मत घेतात, एक दारूची बाटली किंवा अर्धा किलो मटणामध्ये हे मतदाराला विकत घेऊन राहिले. हे एकदम चुकीचं आहे, हे मतदाराला सुद्धा समजावं लागेल, त्याला सुद्धा याकडे लक्ष द्यावं लागेल की बाबा हा मला एक वेळा पैसे देईल 5 वर्षातून 1,000-2,000 रुपये आणि तो 5 वर्षासाठी त्याला विकत घेऊन राहिला, तर हे नागरिकाला कळायला पाहिजे.
सर
जोपर्यंत त्याला कळणार नाही तोपर्यंत हा सत्ताधारी लोकांच्या सुद्धा हे लक्षात येणार नाही.
सर का पाहता तुम्ही की कोरोना काळापासून तर आतापर्यंत 80 कोटी लोकांना जे रेशन दिलेले जाते आणि एकीकडे देशात गरीबापासून बाहेर निघण्याचे आश्वासन दिलेले जाते, तर हे कसं पाहता सर?
एकीकडे म्हणता तुम्ही की आमची इकॉनॉमी 5 ट्रिलियन होत आहे आणि देश हा महाशक्तिशाली होत आहे आणि दुसरीकडे तुम्हाला 80-81 करोड लोकांना फ्रीमध्ये अनाज द्यावं लागत आहे, तर हे कसा म्हणजे किती यामध्ये फरक दिसून राहिला, तर हे समजून घेण्याची गरज आहे सर. म्हणजे नुसतं आंधळ बनून कुणाकडे असं वाटचाल करणं हे एकदम चुकीचं आहे, खास करून नागरिकांसाठी.
सर आता हालिया अधिवेशन मध्ये गृहमंत्री द्वारे अशा योजनाला जो योजना जसे आपण रेवडी म्हणतो असा काढून विरोध केला ह्या योजनेवर आणि सरकारांनी सरकारच्या योजनेवर कडा पाहिघात प्रतिघात केला सर, तर हे कसे पाहत सर?
नाही शेवटी योजना बघा काय आहे, आपलं राज्य हे कल्याणकारी राज्य आहे आणि इथे जे गोरगरीब आहे गरजू आहे त्यांना योजनाचा लाभ झाला पाहिजे. त्यासाठी हा पैसा काही सरकारचा म्हणजे सरकार म्हणजे शेवटी आपण जनतेचाच पैसा आहे ना, टॅक्सच्या रूपाने आपण जो पैसा देतो सरकारला तो त्यामध्ये जमा राहते आणि ज्यांना त्या पैशाची गरज आहे किंवा ज्या वस्तूची त्याला गरज आहे ते पोहोचवणं सरकारचं काम आहे. पण त्यामध्ये आता प्रचंड घोळ होत आहे आणि तुम्ही पहा आता कॅगचे रिपोर्ट आले आहे, रिपोर्ट आलेली आहे त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार समोर आलेले आहे. आता मी विदर्भाचा आहे त्यामुळे सांगतो तुम्हाला की ते म्हणजे शेतकरी आत्महत्या होऊन राहिल्या, त्याचं कारण इथे सिंचनाची व्यवस्था नाही, विदर्भाचा बॅकलॉग अजून यांनी भरून दिलेला नाही, इथे काम नाही, इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महाग विजेचे दर आहे त्यामुळे इथे उद्योग आपल्या विदर्भामध्ये येऊन नाही राहिले, तर याकडे सरकारचं काहीच लक्ष नाही. आणि हे रेवडी कल्चर जे आहे, हा रेवडी हा एक तर शब्द चुकीचा आहे, सरकारने हा शब्द बिलकुल वापराचा नाही. तुम्ही रेवडी कोणाला वाटून राहिले? अरे आम्ही हे जनता म्हणजे ह्या देशाचे मालक, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही सगळे ह्या देशाचे नागरिक आहोत, आम्ही ह्या सगळ्या देशाचे मालक आहोत आणि सगळ्याला समान अधिकार ह्या घटनेने दिलेला आहे, त्यामुळे दुजाभाव तुम्ही का करता? एका व्यक्तीला प्रचंड सामोर वाढून राहिले अदानी सारख्या अंबानी सारख्या आणि बाकी लोकांना तुम्ही गरिबीच्या दलदलमध्ये ढकलून राहिले, तर हे घोर पाप सरकार करत आहे इथल्या जनतेवर.
सर अंतिम माझा प्रश्न आहे की सर एकातर्फे रेवडी कल्चर आणि शासनची योजनाला रेवडी म्हणणं हे पाहता, आणि सर दुसऱ्या इकडे पाहान तर सर जो युवा वर्ग आहे तो रोजगारसाठी आज भी भटकत पाहून राहिले आहे. सर याच्यासाठी का कोणी योजना शासनची असे झरातरवर काहून दिसून पडत नाही सर?
इथे हे सुनियोजित षडयंत्र आहे. म्हणजे तुम्ही रेवडीच्या नावावर त्यांना अन्नधान्य द्या आणि मग तो काम मागणार नाही, आणि त्यामध्ये सरकार सफल सुद्धा होतं. आज तुम्ही पाहा ना, बेरोजगारीचा दर किती वाढलेला आहे. आज लोकांजवळ रोजगारच नाही. तुम्ही त्याला रोजगार द्या, त्याला तुम्हाला फ्रीमध्ये काही द्यायची गरजच नाही. कोणी कोणालाच फ्रीमध्ये घेण्याची खुशी राहत नाही, पण नाहीलाज आहे. त्याच्या हाताला काम नाही, रोजगार नाही, त्यामुळे त्याला ते घ्यावं लागतं. म्हणून सरकारने रोजगाराचं धोरण अवलंबिलं पाहिजे. आणि जे शिक्षा आहे, शिक्षाकडे जास्तीत जास्त सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. आणि शिक्षा असायला पाहिजे, अशी असायला पाहिजे की तो ते शिक्षा घेऊन सक्षम व्हायला पाहिजे. त्याला स्किल, त्याच्यामध्ये स्किल काहीतरी आले पाहिजे ज्यामुळे तो स्वतःचा रोजगार करू शकेल. पण सध्या तसं चित्र दिसत नाही, आणि असं वाटत आहे की सरकारला ह्या स्थितीमध्ये इथल्या जनतेला ठेवायचं आहे की तुम्ही आमच्यावर डिपेंड राहा आणि 5 वर्षाने आम्हाला मतदान करा. मतदानापुरतीच इथल्या नागरिकांचा उपयोग राहिलेला आहे. आता इथला नागरिक हा नागरिक नसून फक्त आणि फक्त मतदाता राहिलेला आहे, एवढंच मी म्हणेल.
सर आखरीमध्ये मतदातासाठी कोणी संदेश? सर
नाही, हा मतदातासाठी हाच एक संदेश आहे की त्यांनी आता जागृत व्हा. तुम्हाला माहित असेल की आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एकदा सरकारला निवडून दिलं, पण 3-4 वेळा त्यामध्ये उलाढाल झाली सरकारमध्ये. एकीकडे शिवसेना कधी सत्तेवर, कधी काँग्रेस सत्तेवर, कधी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर, म्हणजे असा हा सगळा गोंधळ सुरू आहे. आणि जो मतदाता आहे त्याच्या मताचा हा अपमान आहे. ज्याला तुम्ही निवडून दिले ते तर नाही, पण दुसरे तिथे म्हणजे तुम्ही तुम्हाला हे सगळं माहितच आहे की 50 खोके म्हणजे 50 करोड घेऊन घेऊन हे इथले आमदार विकल्या गेलेले आहे. तर हा पैसा कुठचा आहे? हा जनतेचा पैसा तुम्ही आमदाराला विकत घेण्यामध्ये खर्च करून राहिले? जनतेच्या योजनेचा पैसा तुम्ही आमदाराला विकत घेण्यासाठी खर्च करून राहिले? हे कल्चर कुठलं म्हणावं याला? एकीकडे तुम्ही रेवडी कल्चर चालवता आणि दुसरीकडे तुम्ही आमदार विकत घेण्याचं, आपल्या देशामध्ये हे नवीन संस्कृती सुरू झालेली आहे. हे फार घातक आहे देशासाठी. यामुळे देशाचा विकास नाही, देशाचा विनाश होणार आहे. जिथे तुम्ही गरज नव्हती तिथे तुम्ही सिमेंट रोड बनवून राहिले एक, त्यामुळे पर्यावरणाला इथे धोका तयार झालेला आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आणि जिथे देवभूमी म्हणतात उत्तराखंड, तिथे तुम्ही सगळं पहाड हे ते तोडताड करून तिथे रस्ते बनवले. आज काय चित्र आहे तिथे? तिथे 1000 लोक मृत्युमुखी पडले आहे. सगळं तिथे ढासळून राहिले तिची जमीन आणि हे सगळं. इथे हिमाचल प्रदेशमध्ये पहा तुम्ही, ब्रिजच त्यांनी जाळ टाकलं. काय आहे? जे गरज नसताना तुम्ही जे आपली प्रकृती आहे, जे निसर्गाने दिलेलं आहे, त्याला कशाला छेडछाड करून राहिले? त्यामुळेच वातावरणामध्ये सुद्धा बदल घडण्याचं कारण तेच आहे की हे निसर्गासोबत धोकेबाजी करत आहे, अन्याय करत आहे.
तसे होते नरेश निमजे सर, ज्यांनी मोबाईल वाणीवर मोकळे मत हे पक्षात नाही ह्या विषयावर आपली प्रतिक्रिया समोर ठेवली. नरेश सर मोबाईल वाणीवर समय दिला, त्याच्याबद्दल लगेच लगेच आभार सर.
ठीक आहे सर, धन्यवाद.
धन्यवाद.